रूथ अध्याय दोन. नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो अलिमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता. त्याचे नाव बवाज असे होते. मवाबी रूथ नामीला म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्या मागे मी धान्याचा सर्वा वेचत जाईन. तेव्हा तिने म्हटले, माझ्या मुली जा. मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली. तेव्हा असे झाले की शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलिमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता. आणि पहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला. तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, परमेश्वर तुम्हा बरोबर असो. आणि त्यांनी उत्तर दिले, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, ही तरुण स्त्री कोण आहे? कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, नामी बरोबर मवाब देशातून ही आलेली मवाबी कन्या आहे. ती मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सर्वा मला वेचू द्या. ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचित आहे. आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे. बवाज रूथला म्हणाला, मुली तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सर्वा वेचायला जाऊ नकोस. येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा. हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. मी या लोकास तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातले पाणी पी. तेव्हा ती बवाजा पुढे दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय? बवाज तिला म्हणाला, तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस, ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देऊ. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्रायलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देऊ. मग ती म्हणाली, माझ्या प्रभू आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. भोजन करते वेळी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव. कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. ती सर्वा वेचावयास निघाली. तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, तिला पेंढ्यात वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंढ्यातून मूठ मूठ टाकत जा. तिला वेचू द्या, तिला धमकावू नका. तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सर्वा झोडीला. त्याचे एफाभर सातू निघाले. ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कोठे सर्वा वेचला आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली त्याचे कल्याण होवो. मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे. नामी आपल्या सुनेला म्हणाली, ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे. मग मवाबी रूथने सांगितले, तो मला असेही म्हणाला की माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा. नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली तू त्याच्याच नोकरिणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकास दिसू नये हे बरे. या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरिणींबरोबर सर्वा वेचला आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.